मध्वाचार्य, लेखिका डॉक्टर सौ मंगला मिराजदार, वाचन डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी. मध्वाचार्य. भारतीय तत्वज्ञानातील द्वैतमताचा पुरस्कार करणाऱ्या मध्वाचार्यांचा जन्म दक्षिणेकडील उडपीजवळ असलेल्या पाजक क्षेत्री झाला. त्यांच्या वडिलांचं नाव मध्यडोह भट्ट किंवा नारायणाचार्य असं होतं. त्यांच्या मातेचं नाव वेदवती. शास्त्र पारंगत अशा नारायणचार्यांची उपजीविका मोठ्या कष्टानेच चालली होती. त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी अशी तीन अपत्य होती. पण त्यातल्या दोघांचा मृत्यू झाला. पुत्र संतान व्हावं म्हणून त्यांनी अखंडपणे अनंतेश्वराची 12 वर्षे उपासना केली. त्याच्या कृपेनं नारायणचार्यांना मुलगा झाला. त्याचं नाव वासुदेव असं ठेवलं. दोघा पती पत्नींनी अनंतेश्वराचं दर्शन घेतलं. छोटा वासुदेव अतिशय सुंदर आणि सुदृढ होता. त्या तेजस्वी बालकाला पाहून केवळ मातापिताच नव्हे तर सर्व गाव आनंदित होत असे. एकदा वासुदेवाची थोरली बहीण आणि वासुदेव असे दोघेच घरी होते. वासुदेवाला भूक लागली होती. बहिणीला घरात हुलग्याची उसळ सापडली. तीच तिने लहानग्या वासुदेवाला दिली. वासुदेवानंही ती सगळी खाऊन टाकली. आईला ही हकीकत समजल्यावर बाळाची प्रकृती बिघडणार म्हणून ती घाबरली. पण बाळ मात्र हसत होत. एकदा वासुदेव आपल्या आईवडिलांसह नडुवेरी या गावी गेला होता. वासुदेव तेव्हा 3 वर्षाचा होता. तिथे एक समारंभ होता. सर्व लोक कामाच्या गर्दीत आणि तयारीत मग्न होते. त्यावेळी सर्वांचा डोळा चुकवून वासुदेव विष्णू मंदिरात गेला. इकडे लक्षात आल्यावर सर्वांनी वासुदेवाची शोधाशोध सुरू केली. पण वासुदेव कुठेच सापडेना. वासुदेवानी मात्र मंदिरात देवाला नमस्कार केला. कुणीतरी सांगितलं की वासुदेव मंदिरात गेलाय म्हणून सर्वांनी विष्णू मंदिरात धाव घेतली. मात्र वासुदेव तिथेही नव्हता. तो चालत चालत उडपीस गेला. नारायणाचार्य त्याचा शोध घेत उडपीला गेले. आपलं इष्टदैवत असलेल्या अनंतेश्वराच्या मंदिरात ते गेले.
सॅम्पल कंप्लीट. रेडी टू कंटिन्यू.